चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज बुधवार 3 मार्च 2021। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये 30 साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये राहिला, तर 30 साखरेचा व्यापार 3,150 ते 3,200 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये 30 साखरेचा व्यापार 3,160 ते 3,195 रुपये राहिला, तर 30 साखरेचा व्यापार 3,170 ते 3,250 रुपये राहिला। उत्तर प्रदेशामध्ये 30 साखरेचा व्यापार 3,170 ते 3,210 राहिला, तर गुजरातमध्ये 30 साखरेचा व्यापार 3,101 ते 3,111 रुपये राहिला, तर 30 साखरेचा व्यापार 3,121 ते 3,141 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये 30 साखरेचा व्यापार 3,220 रुपये ते 3,270 रुपये राहिला, तर 30 साखरेचा व्यापार 3,295 रुपये राहिला। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट। लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 464.20 डॉलर प्रति टन राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 16.35 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.350 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.6764 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 4,450 रुपये, क्रूड WTI 60.87 डॉलर होते। इक्विटी सेन्सेक्स 1,147.76 अंकांनी वाढून 51,544.65 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 326.50 अंकांनी वाढून 15,245.60 अंकावर बंद झाला।